नमस्कार, मी रमेश देविदास पवार, फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून मी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे। मला आपल्या परिसराचा विकास, आपले हक्क, आपल्या समस्या सोडवण्याकरिता मला आपली लाख मोलाची साथ हवी आहे। मी आपणास नम्र विनंती करतो की येत्या 20 तारखेला बटन क्रमांक 20 निशानी प्रेशर कुकर या चिन्हासमोरील बटन दाबून आपण सर्वांनी मला मतदान रूपी आशीर्वाद द्यावे। आपलाच रमेश देविदास पवार।